नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याकडून व्यक्त. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. शासनाच्या फसवणूक प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये दंड. न्यायालयाकडून जामीनही मंजूर. दिल्लीत उद्यापासून साहित्य जागर. छत्रपती संभाजीनगर इथं विद्रोही साहित्य संमेलन. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचं भारतासमोर 229 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प असून येत्या काळात मराठवाडा हे सर्वात मोठं औद्योगिक हब असेल असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्टअप इन्क्युबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले,
ऑरिक की जो बिल्डिंग आहे उसमें 20,000 स्क्वेअर फूट का एक कौशल विकास केंद्र स्किल डेवलपमेंट सेंटर बनाने का कल निर्णय लिया है. साथ ही साथ लगभग 10,000 स्क्वायर फुट का स्टार्टअप इंक्यूबेशन हब बनाने का भी निर्णय लिया गया है. वहां का कमर्शियल इंफ्रास्ट्रक्चर एक अस्पताल बन रहा है, वहां पे एक यूनिवर्सिटी आ रही है, साथ ही साथ स्कूल हो, रिक्रिएशन फैसिलिटीज हो, इन सब चीजों पे और ध्यान केंद्रित करते हुए हम इस पूरे औद्योगिक क्षेत्र को महाराष्ट्र की और देश की शान बनाने के लिए संकल्पित है.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड परवा 22 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या दीक्षांत समारंभात ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 आणि मार्च एप्रिल 2024 या परीक्षेत उत्तीर्ण परीक्षार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. या दोन्ही परीक्षेत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थी तसंच 14 जून 2024 ते 8 फेब्रुवारी 2025 या दरम्यान पीएचडी प्राप्त करणाऱ्या संशोधकांनाही पदव्या प्रदान करण्यात येतील. एकूण 56,122 विद्यार्थ्यांनी या सोहळ्यास पदवी घेण्यासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान पीएम उषा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या 4 इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही उपराष्ट्रपती भेट देणार आहेत. राज्याचे कृषी मंत्री सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना आज नाशिकच्या न्यायालयानं 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 1995 ते 1997 या कालावधीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ शिवाजी कोकाटे यांनी आपल्याला स्वतःचं घर नसल्याचे खोटे कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक करत नाशिकमध्ये उच्चभ्रू वसाहतीत मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवलं तसंच आपल्या नावावर 2 सदनिका घेतल्याचा आरोप माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केला होता. यासंदर्भातला खटला 28 वर्षे चालल्यानंतर आज न्यायालयानं कोकाटे यांना ही शिक्षा ठोठावली. दरम्यान कोकाटे बंधूंनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयानं तो मान्य करत त्या दोघांनाही जामीन मंजूर केला. दरम्यान राजकीय वैमनस्यातून हा प्रकार झाला असून यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा असं या पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सामान्य भविष्य निर्वाह निधी जीपीएफ खात्यातील शिल्लक आणि इतर तपशील आता ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रधान महालेखापाल कार्यालयाच्या cat.gov.in/ae/nagpur/en या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. मराठवाडा तसंच विदर्भातले निवृत्तीवेतनधारक आणि जीपीएफ अभिदात्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. यासोबतच अंतिम पेन्शन प्रकरणाचा तपशील ऑनलाईन पाहण्याची सुविधाही पेन्शनधारकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण news.air.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
संत गजानन महाराजांचा 147वा प्रगट दिन आज राज्यभरात सर्वत्र साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. शहरात विविध ठिकाणी गजानन विजय ग्रंथांचं पारायण करून महाप्रसादाचं आयोजनही आज करण्यात आलं आहे. 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून दिल्लीत सुरू होत आहे. डॉ तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कविसंमेलन, विविध विषयांवर परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 4 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरवर्षी साहित्य संमेलनासाठी 2 कोटी रुपये निधी स्वरूपात दिले जातात, मात्र साहित्यिक आणि साहित्य रसिकांवरचा वाढलेला खर्च, संमेलनाचं वेगळेपण यासारख्या कारणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनासाठी अतिरिक्त 2 कोटी रुपये देण्यास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. दरम्यान मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा वाढवणं आणि टिकवणं ही मराठी भाषिकांची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या,
केवळ कुठेतरी सरकारी शिक्कामोर्तब झालं म्हणून भाषेसारख्या गोष्टीचा दर्जा एकदम वाढत नाही. त्यांना काही आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे. शासनाकडनं मराठी भाषकांना, संस्थांना, विद्यापीठांना किंवा नवीन निघणाऱ्या साहित्यिकांना, संशोधकांना काही आर्थिक सहाय्य होऊ शकेल, काही प्रकाशन संस्था निघू शकतील आणि त्या निघाव्यात आणि त्याच्यासाठी मराठी जाणकार भाषकांनी जास्त प्रयत्न करायला पाहिजे. नुसता दर्जा मिळाला म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही. तो दर्जा वाढवणं आणि टिकवणं हे माणसाच्या हातातच आहे, भाषिकांच्या हातामध्ये आहे.
19वं अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर इथल्या आमखास मैदानावर उद्यापासून सुरू होत आहे. इथे उभारण्यात आलेल्या मलिक अंबर नगरीत 3 दिवस चालणाऱ्या या विद्रोही मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ अशोक राणा यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात 6 परिसंवाद, 14 गटचर्चा, 1 विशेष व्याख्यान, काव्यपहाट मैफिल, गझल संमेलन, 4 कविसंमेलनं, कथाकथन, नाट्यवाचन, एकपात्री प्रयोगासह 2 एकांकिका, आदिवासी गाणी, कलादर्शन, लोककलांचं सादरीकरण तसंच महाराष्ट्र दर्शन आदी सादरीकरण होणार आहे. खास मंडपातील 8 कलादालनात चित्रकाव्य, शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र अशा कला प्रकारांचं सादरीकरण होईल. नव्या आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशनं भारतासमोर 229 धावांचं लक्ष ठेवलं आहे. दुबईत सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र बांगलादेश संघाचे सर्व गडी 228 धावांवर बाद झाले. मोहम्मद शमीनं 5, हर्षित राणानं 3 तर अक्षर पटेलनं 2 बळी घेतले आहेत. नांदेड इथं उद्यापासून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. महसूल विभागातले जवळपास 2.5 ते 3 हजार अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीतल्या परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं. आपल्या मागण्यांचं निवेदन परिचारिका संघटनेच्या वतीनं रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात श्री क्षेत्र गोरठे इथल्या वरद प्रतिष्ठानच्या वतीनं प्राध्यापक ललिता गादगे यांना काशीबाई फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार जाहीर झाला आहे. 5,000 रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 27 फेब्रुवारीला गोरठा इथं आयोजित 5व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे लेखाधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र करण्याचा संकल्प केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून व्यक्त. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड शनिवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. आणि आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचं भारतासमोर 229 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.